चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 41 कारखान्यांनी केलं गाळप बंद, 54.73 लाख टन आतापर्यंतचं साखर उत्पादन। महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक विभागातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद करणं सुरू केलं आहे। आतापर्यंत 41 साखर कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। अनेक साखर कारखाने ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळे अडचणीत आहेत। या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतलेला नाही। साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार 10 मार्च 2020 पर्यंत 41 साखर कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। यामध्ये 12 औरंगाबाद, 8 अहमदनगर, 5 सोलापूर, 5 पुणे, 5 कोल्हापूर, 4 नांदेड आणि 2 अमरावतीचे साखर कारखाने सामील आहेत। सध्या आतापर्यंत साखर कारखान्यांनी 492.1 लाख टन ऊस गाळप करून 11.12 साखर रिकव्हरी प्रमाणे 547.34 लाख क्विंटल म्हणजे 54.73 लाख टन साखर उत्पादन केलं आहे।